नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैजयंती नांदगावकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. शूरयोद्धांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं आवश्यक. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. पुण्यात एनडीए परिसरात थोरले बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याचं अनावरण. शिक्षक आणि शिक्षकेतर बोगस भरती प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश. बालविवाहासह कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात कडक कारवाईच्या महिला आयोगाच्या सूचना. आणि बर्मिंगहॅम कसोटीच्या तिसऱ्या दिवशी उपहारापर्यंत इंग्लंडच्या 5 बाद 249 धावा. आता सविस्तर बातम्या. भारतीय संस्कृतीतल्या शूरयोद्धांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एनडीएच्या परिसरात त्रिशक्ती प्रवेशद्वारावर थोरले बाजीराव पेशवे यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचं शहा यांच्या हस्ते आज अनावरण झालं त्यावेळी ते बोलत होते. पुरुषार्थ, समर्पण आणि बलिदान याची प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व म्हणजे बाजीराव पेशवे असल्याचं शहा यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
जीवन लक्ष्य को सिद्ध करने के लिए पुरुषार्थ, समर्पण और बलिदान ये तीनों की प्रेरणा लेने के लिए कोई उत्तम व्यक्तित्व हमारे इतिहास में है तो श्रीमंत बाजीराव पेशवा है. मोदी जी ने विकास भी और विरासत भी ये सूत्र जो दिया है वो इसीलिए दिया है कि हमारे हजारों साल पुरानी संस्कृति में कई ऐसे व्यक्तित्व हुए हैं जो हजारों साल तक हमें प्रेरणा दे सकते हैं. वो इतिहास को हमारे युवाओं के लिए, हमारे योद्धाओं के लिए उपलब्ध कराना ये बहुत जरूरी है.
एनडीएने बाजीराव पेशव्यांचा पुतळा उभारण्याची परवानगी देऊन देशसेवेत जाणाऱ्या भावी सैनिकांना उत्तुंग व्यक्तिमत्वाकडून प्रेरणा घेण्याची संधी दिली या शब्दात शहा यांनी या पुतळा उभारण्याच्या संकल्पनेचं कौतुक केलं. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा पुतळा तयार करणारे विपुल खटावकर, वास्तुविशारद अभिषेक भोई यांचा शहा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. केंद्र सरकारनं गेल्या 10 वर्षात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून 28 कोटींपेक्षा अधिक रोजगारांच्या संधी निर्माण केल्याची माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतनराम मांझी यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रधानमंत्री रोजगार हमी योजनेतून 80% ग्रामीण भागात तर 20% शहरी भागात रोजगार उपलब्ध करून दिल्याची माहिती मांझी यांनी दिली. राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बोगस पदभरती प्रकरणी संबंधित विभाग आणि शिक्षण संस्थांचे अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश शासनानं दिले आहेत. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली. या प्रकरणी 1 महिन्याच्या आत राज्यस्तरीय चौकशी समिती स्थापन केली जाणार असल्याचंही भोयर यांनी सभागृहाला सांगितलं. राज्य सरकारच्या 15 मार्च 2024 शासन निर्णयानुसार ठरवलेल्या शाळांच्या संच मान्यतेच्या निकषात सुधारणा केली जाणार आहे. तसंच शालार्थ ओळखपत्र तातडीनं देण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे असंही भोयर यांनी एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की कंपन्या स्थानिक गुंड आणि पोलीस अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याबद्दलच्या सर्व तक्रारींची पोलीस महानिरीक्षकांकडून उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली. यासंदर्भातील लक्षवेधी कैलास पाटील यांनी उपस्थित केली होती. पवनचक्की प्रकरणी प्राप्त झालेल्या 313 तक्रारींपैकी 210 तक्रारी निकाली निघाल्या आहेत तर 103 तक्रारींवर कार्यवाही सुरू असल्याची माहिती भोयर यांनी दिली. या प्रकरणांची पोलीस महानिरीक्षकांमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करू असं आश्वासन त्यांनी दिलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या अन्न आणि औषध प्रशासनातल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणारी लक्षवेधी आज चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांनी विधानसभेत दाखल केली. छत्रपती संभाजीनगर इथं सुगंधी सुपारी तसंच गुटखा जप्तीची मोठी कारवाई झालेली आहे, मात्र दोषींवर कारवाई झालेली नाही असं या वृत्तात म्हटलं आहे. अन्न औषध प्रशासनाचे छत्रपती संभाजीनगरचे आयुक्त याला जबाबदार असल्याचा आरोप या लक्षवेधीतून करण्यात आला आहे. बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनीही या चर्चेत सहभाग घेत छत्रपती संभाजीनगरात शैक्षणिक संस्थांच्या परिसरातल्या पानटपऱ्यांवर गुटख्यासोबतच अंमली पदार्थ आणि नशेच्या गोळ्या विकल्या जात असल्याची माहिती सदनाला दिली. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी यासंदर्भात कारवाईचं आश्वासन दिलं आहे. राज्यातल्या मालमत्ता खरेदी विक्रीच्या नोंदणीनंतर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या हिश्श्याची 1% रक्कम त्वरित देण्यासाठी वेगळी यंत्रणा तयार केली जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत एका लक्षवेधीच्या उत्तरात ही माहिती दिली. राज्यातल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अपुरा हमीभाव, अपुरी नुकसान भरपाई आणि कर्जमाफीच्या अंमलबजावणीतील दुर्लक्ष यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत असल्याचा आरोप विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. नियम 260 अन्वये मांडलेल्या ठरावादरम्यान बोलताना दानवे यांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याकडे सदनाचं लक्ष वेधलं. ते म्हणाले,
हे पीक कर्ज घेत असताना शेतकरी मेटाकुटीला येतो, त्याला दोन दोन महिने चक्रा मारावे लागतात, बँका हेड ऑफिसला गेली, विभागीय कार्यालयात गेली, अशा पद्धतीनं उत्तर देतात, परंतु शेतकऱ्यांचं कर्ज काही लवकर मंजूर होत नाही.
आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमध्ये राहून उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध भत्त्यांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे ही माहिती दिली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. बालविवाह, गर्भलिंग निदान, हुंडाबळी तसंच कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात कडक कारवाईच्या सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिल्या आहेत. आज नंदुरबार इथं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या भरोसा सेलच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. शासकीय, निमशासकीय आणि खासगी आस्थापनांमधून कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळाविरुद्ध समिती कार्यान्वित करण्यात आले आहेत की नाही याबाबतचा अहवाल 15 दिवसात आयोगासमोर सादर करण्याचे निर्देश देखील त्यांनी यावेळी दिले. यावेळी चाकणकर यांच्या हस्ते महिला समुपदेशन आणि सुसंवाद केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. गोदावरी नदीचं प्रदूषण कमी करण्यासाठी नमामी गोदावरी कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनानं आज CSR बॉक्स या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. जिल्ह्यातील ज्या ज्या भागातून गोदावरी नदी वाहते तिथे आणि नदीशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संबंधित प्रत्येक क्षेत्रात ही संस्था कार्य करेल. नाशिक ते नांदेड या दरम्यान गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी दी गोदावरी इनिशिएटिव्ह या नावानं अभियान राबवण्यात येत आहे. बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत इंग्लंडच्या 5 बाद 249 धावा झाल्या असून ते पहिल्या डावात अजून 338 धावांनी पिछाडीवर आहेत. आज इंग्लंडचा डाव सुरू झाल्यानंतर मोहम्मद सिराजनं जो रूट आणि कर्णधार बेन स्टोक्स यांना लागोपाठ चेंडूवर बाद करत यजमानांची अवस्था 5 बाद 84 अशी केली. भारताकडून मोहम्मद सिराजनं 3 तर आकाशदीपनं 2 बळी घेतले. दरम्यान महिला क्रिकेटमध्ये आज भारत आणि इंग्लंड दरम्यान तिसरा T20 क्रिकेट सामना लंडन इथं खेळवला जाणार आहे. 5 सामन्यांच्या या मालिकेत भारतीय महिला संघ 2-0 आघाडीवर आहे. नांदेड जिल्ह्याच्या आदिवासी बहुल किनवट परिसरातल्या साने गुरुजी रुग्णालयात सेवा देणारे डॉ अशोक बेलखोडे यांना पुण्याच्या चिमणलाल गोविंददास मेमोरियल ट्रस्टचा सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. 50,000 रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह अशा स्वरूपाचा हा पुरस्कार येत्या 13 जुलै रोजी पुण्यात समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराबाबत डॉ बेलखोडे यांनी आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या.
शेठ चिमनलाल गोविंददास मेमोरियल ट्रस्ट या ट्रस्टतर्फे दिला जाणारा सेवा गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल मनापासून आनंद होत आहे. मी या ट्रस्टच्या सर्व ट्रस्टींचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेली संत एकनाथ महाराज यांची पालखी आज सायंकाळी होळे मुक्कामी दाखल होईल. उद्या सकाळी पालखी कवठाळीकडे मार्गस्थ होईल. शिराढोण इथं उभरिंगण पार पडल्यानंतर सायंकाळपर्यंत पालखी पंढरपुरात दाखल होईल. येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत पालखी पंढरपुरात मुक्कामी राहणार असून चतुर्दशीला विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भानुदास महाराजांचा पुण्यतिथी सोहळा साजरा होणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. शूरयोद्धांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं आवश्यक, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. पुण्यात एनडीए परिसरात थोरले बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याचं अनावरण. शिक्षक आणि शिक्षकेतर बोगस भरती प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश. बालविवाहासह कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात कडक कारवाईच्या महिला आयोगाच्या सूचना आणि बर्मिंगहॅम कसोटीच्या तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत इंग्लंडच्या 5 बाद 249 धावा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरचं आमचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10. नमस्कार.